मूव नहीं, डायरेक्ट छलांग मारता है हमारा हार्ट जब हम सुनते हैं रिजल्ट आ गया. ते रिजल्ट जे काही असतं ना, तो इतका भीतीदायक प्रकार असतो. मग तो चांगला असो का वाईट असो, काही ना काही शिकवून सुद्धा जातो. सुपर हिट्स 93.5 रेड एफएमवर मी तुम्हाला हेच विचारलं होतं की काय आहे तुमच्या रिझल्टचा किस्सा, असा कुठला रिझल्ट आहे तुम्हाला जो चांगला लक्षात राहिला आणि तुम्हाला आयुष्यात काहीतरी शिकवून सुद्धा गेला. काय म्हणताय तिकडे नांदेडकर, त्यांना कुठला रिझल्ट त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात जास्त लक्षात राहिलाय?
मैं गुड इवनिंग गौतम बोलते नांदेडवरून.
बोल गौतम.
मैं एक मी 12वीला असतानाची गोष्ट आहे. काही पारिवारिक गोष्टीमुळे माझा अभ्यास झाला नव्हता.
अच्छा.
आणि एक्झामला बसावं की बसून हा विचार होता डोक्यामध्ये. किंबहुना आणि अपेर जरी झालं तर मी फेल होईल अशी शक्यता होती.
अच्छा.
थोडे डोमेस्टिक प्रॉब्लेम होते. परंतु परीक्षा एक 15 दिवस आल्या असताना मी अभ्यास सुरू केला. आणि जेव्हा तेव्हा मी एक फुल म्हणजे पूर्ण डिव्होशनने मी अभ्यास करत होतो आणि तहान भूकी संपूर्ण वाहून घेतलं होतं अभ्यासाला. आणि जेव्हा निकाल आला, निकालाच्या दिवशी जेव्हा नेटवरती निकाल बघितला मी, त्या शॉक की मला मी 78.17% मला भेटले होते. भारी. आणि हे माझं जे यश होतं हे फक्त 10 ते 15 दिवसाच्या अभ्यासाचं होतं, परंतु ते जे 10 ते 15 दिवस होते हे माझ्या लाईफचे टर्निंग पॉईंट होते. अदरवाईज माझ्या म्हणजे आयुष्याला एक वेगळी दिशा लागली असते इनकेस मी जर फेल झालं असं जर.
करेक्ट. मग काय शिकवलं तुला या एक्झामनी आणि रिझल्टनी?
बिलकुल. काय माहितीये का, मनापासून जर तुम्ही प्रयत्न केले ना तर तुम्हाला यश हमकास मिळतं.
Exactly.
मी त्यातून शिकलो. आणि हे देखील शिकलो की तहान लागल्यानंतर विहीर खोदून काय अर्थ नसतो. हे अगोदरपासून केलं असतं तर
व्हेरी ट्रू,
शेवटची धावपळ जर ही झाली नसती.
कसं आहे ना ते एकदम तुफान में कश्ती निकालने का मजा ही कुछ और होता है. अगदी 15 दिवस राहिलेले असताना अभ्यास केला आणि डिस्टिंक्शनमध्ये पास झाला गौतम आणि त्याला तो रिझल्ट सगळ्यात जास्त लक्षात राहिला आणि त्यातनं तो बरंच काही शिकला सुद्धा. असा तुमचा कुठला रिझल्ट आहे जो तुम्हाला खूप जास्त लक्षात राहिलाय प्लस तुम्हाला काहीतरी शिकवून सुद्धा गेलाय तो रिझल्ट? 9607007935 डायल करून सांगा. मी वाट बघते तुमच्या कॉलची. स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बजाते रहो.